नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं स्नेहा नायक तुमकां प्रादेशिक खबरो दिता. मुखेल खबरो. 19 डिसेंबर मेरेन गोंय राज्याक 100% साक्षर करपाची मोख दवरून ते दिकेन यत्न सुरू जाल्यात अशी माहिती मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी दिल्या. मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांचे हस्तुकी आयज विद्यार्थ्यां खातीर किलबील हे कार्यपुस्तिकेचो आनी तरंग हे शिक्षणीक साहित्याच्या पुस्तिकेचो शुभारंभ जालो. स्वयंपूर्ण गोंय येवजणेखाला फाल्यां शेनवारा यत्ता 8वी ते 10वी मेरेनच्या विद्यार्थ्यां खातीर मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत व्हर्च्युअल माध्यमांतल्यान करियर मार्गदर्शन करतले. कला अकादमीची पंडीत मनोहर बुवा शिरगांवकार स्मृती भजन सर्त 8 जुलया सावन वास्कोच्या रवींद्र भवनात बायल कलाकारांच्या सर्तीन सुरू जातली. आता पुराय खबरो. गोंय राज्य 100% साक्षर आसा अशी घोषणा येता त्या 19 डिसेंबराक करतले. हे खातीर शिक्षण खात्याकडल्यान यत्न सुरू आसात अशी माहिती मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी दिली. शुक्रारा पणजेत जाल्ले पत्रकार परिषदेंत ते उलयताले. ह्या वेळार शिक्षण खात्याचे संचालक शैलेश झिंगडे, सचिव प्रसाद लोलयेकार, एससीआरटीची संचालक मेघना शेटगांवकार आनी हेर अधिकारी हाजीर आशिल्ले. सध्या गोंयांत 98% चड साक्षरतेचे प्रमाण आसा अशें मुखेलमंत्र्यांनी सांगले. गोंय 100% साक्षर करपाचो आमी यत्न करतात. फुडल्या 5 महिन्यांत पुराय राज्य साक्षर जातले. ते प्रमाण आमी सुमार 3000 ज्येष्ठ नागरिकांक प्रशिक्षण दिला. तातूंतले 700 जाण परिक्षा पास जावन साक्षर जाल्यात. उरिल्ल्या 2300 लोकांची 14 जुलयाक परिक्षा जातली. ही परिक्षा लागींच्या पंचायत सभाघरांत जातली. ह्या सगळ्या लोकांक परिक्षेक हाजीर रावपाची विनवणी आमी करतात अशें मुखेलमंत्र्यांनी सांगले. सध्या सांग्यार, केप्यां आनी काणकोण तालुक्यातल्या कांय वाठारांनी निरक्षर लोक उणे उरल्यात अशें तांणी सांगले. तांकां शिकोवपा खातीर एससीआरटीन खाशेली मोहीम हातीत घेतल्या. अशा लोकांक शिकोवपाची इत्सा आशिल्ल्यांनी एससीआरटी कडेन संपर्क साधचो. प्रशिक्षकांक आमी मानधन दिवपाचे आसात. हाचे भायर स्वयंपूर्ण इश्ट तशेंच पंचायतींनी आपल्या वाठारांत अशिक्षीत व्यक्ती सोदून काडून तांकां प्रशिक्षण दिवचे वा 2 ऑक्टोबर मेरेन तांची नावां शिक्षण खात्याकडेन दिवची अशें मुखेलमंत्र्यांनी मागलां. मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी आल्तिनावेल्या आपल्या निवासस्थानार विद्यार्थ्यां खातीर किलबील कार्यपुस्तिका आनी पालकांक भुरग्यांचो अभ्यास घेवपा खातीर तरंग ही राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 खाला गोवा समग्र शिक्षा हांणी निपूण भारताच्या जोडपालवान तयार केल्ली शिक्षणीक साहित्याचे पुस्तिकेचो शुभारंभ केलो. ह्या वेळार शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकार, राज्य शिक्षण संशोधन आनी प्रशिक्षण मंडळाची संचालक मेघना शिटगांवकार, शिक्षण संचालक शैलेश झिंगडे आनी हेर मानेस्त हाजीर आशिल्ले. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 चालीक लायतना शिक्षण वेवस्था आनी कशा पद्दतीन सुटसुटीत करूं येता ताचे खातीर राज्य सरकार काम करता. ही फाटभुयेर मुळाव्या शिक्षणाची बुन्याद घटमूट करपाची आसा अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी म्हळां. पयली ते तिसरे यत्तेतल्या विद्यार्थ्यांचो अभ्यास आनीक बऱ्या पद्दतीन घेव येता हाचे खातीर शिक्षण खात्यान आनी शिक्षण एससीआरटीन ही पुस्तिका आनी प्ले किट उजवाडाक हाडल्यात. फोंडे बाजारांत कपड्याची पोती विकपी माकनाचे उक्तावण शेती मंत्री रवी नायक हांचे हस्तुकी जाले. ह्या वेळार तांच्या वांगडा फोंडे पालिका मंडळाचे अध्यक्ष रितेश नायक, एमआरएफाचे सरवेवस्थापक गौतम राज आनी हेर नगरसेवक हाजीर आशिल्ले. हो प्रकल्प एमआरएफाच्या सीएसआर निधी खाला येसस्वीपणान चालीक लायला. औपचारीक उक्तावण सुवाळ्या उपरांत प्रसार माध्यमांकडेन उलयतना मंत्री रवी नायक हांणी पर्यावरणाची राखण करपा खातीर प्लास्टीक वापर बंद करपाचो वेळ आयला अशें सांगले. आमचे पर्यावरण वाचोवपा खातीर दरेका नागरिकान जागृक रावचे आनी प्लास्टीक वापरप बंद करचें. पर्यावरणाची राखण करप हे सरकाराचेच न्हय तर दरेका नागरिकांचे कर्तव्य आसा. फोंडे नगरपालिकेचो हो सगळ्यांत बरो उपक्रम. वट्ट 5 माकना एमआरएफ कंपनीन सीआरएस येवजणेखाला दिल्यात अशें गौतम राजान सांगले. ही माकना भौशीक सोयी खातीर बाजारात आनी बस स्थानक सुवातेर स्थापन केल्ली आसात. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं आयकतात. स्वयंपूर्ण गोंय येवजणे खाला फाल्यां शेनवारा इयत्ता 8वी ते 10वी मेरेनच्या विद्यार्थ्यां खातीर करियर मार्गदर्शनाचेर वेबिनार जातलो. मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हे व्हर्च्युअल माध्यमांतल्यान करियरा विशीं मार्गदर्शन करतले. शिक्षण संचालक शैलेश जिंगडे हांणी पत्रकार परिशदेंत ही म्हायती दिली. शेनवारा सकाळी 10:30 वरांचेर वेबिनाराक सुरवात जातली. मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांचे सयत उच्च शिक्षण खात्याचे अधिकारी महादेव गांवस आनी हेर अधिकारी मार्गदर्शन करतले. सगळ्या विद्यालयांनी स्क्रीनीचेर वेबिनार पळोवपाची व्यवस्था आसतली. वेबिनाराक 60,000 विद्यार्थी व्हर्च्युअल पद्दतीन वांटेकार जातले अशें शिक्षण संचालक शैलेश जिंगडे हांणी सांगले. मोबायलाचो वापर आनी दुष्परिणाम हाचेर पुलीस अधीक्षक राहुल गुप्ता हे ह्याच वेबिनारात मार्गदर्शन करतले. 8वी ते 10वी मेरेनच्या विद्यार्थ्यांक करियर मार्गदर्शनाची गरज आसा असो विचार मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी उक्तायल्या उपरांत फाल्यां हो वेबिनार जाता. कला अकादमी वतीन आयोजित केल्ली पंडीत मनोहरबुवा शिरगांवकार स्मृती विभागीय पांवड्यार जावपी भजन सर्तीक 8 जुलयासावन वास्कोच्या रवींद्र भवनाच्या मुखेल सभाघरांत बायला कलाकारांच्या सर्तीन सुरवात जावपाची आसा. बायला कलाकाराची विभागीय सर्त 8 ते 16 जुलया मजगतीं आयोजित केल्या. अनुवट्ट 64 पंगडांनी वांटो घेतला. बाल आनी दादलो कलाकार सर्तीची कार्यावळ फुडे जाहीर करतले. बायलांच्या गटांची ही सर्तीन दनपारां 2:30 वरांचेर सुरवात जातली. दरेका पंगडान आपले सत्र सुरू जावचे अर्देवर पयली कलाकारांसयत सर्तीचे सुवातेर हाजीर रावप गरजेचे आसा. सर्तीचो अनुक्रम चिटयो उडोवन थारयतले. हे सगळ्यां खातीर सक्तीचे आसतले. सादरीकरणाचो अनुक्रम पाळी नाशिल्ल्या पंगडांक भजन सादर करपाक दिवचे नात. ह्या पंगडांक सर्तीतल्यान काडटले हाची सगळ्या कलाकारांनी दखल घेवची अशें कला अकादमीन कळीत केला. मुरगाव नगरपालिका मंडळाच्या आयज जाल्ल्या बसकेंत 125 वर्सां पुराय करपी वास्कोच्या श्री दामोदर भजनी सप्तका संबंधान वेगवेगळ्या विशयांचेर चर्चा जाली. बसके उपरांत उलयतना नगराध्यक्ष गिरीश बोरकार हांणी म्हळां, वास्कोच्या फामाद श्री भजनी सप्तकाक अंदू 125 वर्सां जातात. ह्या सप्तकाक सबंद गोंयचे तशेंच गोंया भायल्यान लोक व्हडा संख्येन येतात. हाचो विचार करून पालिकेन खाशेले उपाय करपाचे थारायल्यात. प्लास्टीक वापराचे नियंत्रण तशेंच खावपाच्या वस्तूंचेर पालिकेचे नियंत्रण आसतले. फाटल्या वर्सा फेरयेतल्यान पालिकेक 98 लाख रुपया मेळिल्ले जाल्यार अंदू 1 कोटी परस चड येणावळ मेळटली म्हणपाची म्हायती नगराध्यक्ष गिरीश बोरकार हांणी दिल्या. दक्षीण गोंयांत आपत्ती नियंत्रण कक्ष सुरू केल्यात. हे कक्ष 15 मे सावन सुरू केल्ले. 15 ऑक्टोबर मेरेन 24 वरां दीस रात पद्दतीचेर तांचे वरवीं आपत्ती वेवस्थापन सेवा चालू आसतली. पावसाच्या दिसांनी वाऱ्याच्या चड वेगाक लागून रस्त्यार वा घरांत पडपी झाडां, वीज खांबे मोडून पडप, उजो लागप, हुंवारेवप, उदकाचे झोतांत व्हांवून वचप अशा वेळार नागरिकांनी सकयल दिल्ल्या क्रमांकाचेर संपर्क साधपाची विनवणी केल्या. सांगे 2604-2322, केप्यां 2602-228, काणकोणां 2643-329, वास्को आनी मुरगांव 2513-014, साश्टी 2794-100, धारबानोडें 2614-111, फोण्या 2312-121. भारतीय हवामान खात्यान उक्तायल्ल्या अदमासा प्रमाण कोकण आनी गोंया खातीर आयज ऑरेंज अलर्ट जारी केला जाल्यार फाल्यां सावन 9 जुलय मेरेन गोंयांत येलो अलर्ट जारी केला. गोंयच्या दोनूय जिल्ह्यांनी ही मजगती वेगाच्या वाऱ्यासयत पावसाच्यो मोठ्यो दडको पडटल्यो अशें वेधशाळेन म्हळां. दर्यो खवदळिल्लो आशिल्ल्यान नुस्तेमाऱ्यांनी खोल दर्यांत देंवचे न्हय अशी शिटकावणी वेधशाळेन दिल्या. परत एक फावट मुखेल खबरो. 19 डिसेंबर मेरेन गोंय राज्याक 100% साक्षर करपाची मोख दवरून ते दिकेन यत्न सुरू जाल्यात अशी म्हायती मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी दिल्या. मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांचे हस्तुकी आयज विद्यार्थ्यांखातीर किलबील हे कार्यपुस्तिकेचो आनी तरंग ही शिक्षणीक साहित्याच्या पुस्तिकेचो शुभारंभ जालो. कला अकादमीची पंडीत मनोहरबुवा शिरगांवकार स्मृती भजन सर्त 8 जुलयासावन वास्कोच्या रवींद्र भवनात बायल कलाकारांच्या सर्तीन सुरू जातली. इतल्यान प्रादेशीक खबरो हांगा सोंपता.